आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबर विभागावरवी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबर देता। नीती आयोगाच्या राज्य सहायता अभियानाअंतर्गत महिला उद्योजकता मंच डब्ल्यूईपी गोय सरकारच्या सहकार्यान राज्य पावण्यावेली कार्यशाळा घडवून हाडटले। ही कार्यशाळा आज सकाळी 9:30 वरांचेर गोयच्या सीएसआयआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी ऑडिटोरियमान जातली। तातून स्वयं सहायता गट, सामूहिक संस्था, बायलां गट, सरकारी अधिकारी आणि खासगी क्षेत्राचे प्रतिनिधी सहित बायलां उद्योजकांचो आस्पाव जाता। नीती आयोगान सुरू जाल्लो हो बायलां उद्योजक मंच आता भौशीक खासगी भागीदारीन रुपांतर जाला, जंय बायलां उद्योजकांक एकाच सुवातेर म्हत्वाची माहिती मेळटा। तातून सरकारी येवजण्यो, इन्क्युबेटर, प्रवेगक आणि खासगी क्षेत्रातल्या उद्योगांखातीर स्मार्ट मॅच, कम्युनिटी पेज आणि मार्गदर्शन मॉड्यूल हांचो आस्पाव जाता। राज्य सहायता अभियानाअंतर्गत केंद्र राज्यांमधी आदान प्रदान तशेंच भागीदारी वाढोवपाक एक मंच मेळचो हे खातीर कार्यशाळा आयोजित करतात। हे कार्यशाळेतल्यान डब्ल्यूईपी राज्य कार्यशाळा माळेची सुरवात जाता। पुराय कार्यशाळेन मार्गदर्शन, कुशळताय विकास, वित्त उपलब्धता आणि अनुपालन अशा विषयांचे संवाद आणि खोलायेन चर्चा जातली। गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, नीती आयोग सदस्य डॉ वी के सारस्वत, नीती आयोगाचे मुखेल कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम, बिल एन मेलिंडा गेट्स फाउंडेशन, रिलायन्स फाउंडेशन, पिरामल फाउंडेशन, आयसीएआय, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, सीडबी, ओला फाउंडेशन सारखे नामनेचे संघटनाचे प्रतिनिधी वाटो घेतले। गोय राज्य महिला बचत गट संस्थेचे अध्यक्ष सुलक्षणा सावंत समारोप सत्राक उपस्थित असतल्यो। स्वयंपूर्ण गोय या उपक्रमाक 3 वर्सा पुराय जाल्यान या 3 वर्सान गोयची सर्वांगीण उदरगत जाल्या अशे विधान मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केला। तशेंच उद्देग स्किलिंग, शेतां, भाज्यो तशेंच हेर लागवड आनी हेर मळार गोयची या 3 वर्सान बरी प्रगती जाल्या अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां। स्वयंपूर्ण गोय उपक्रमाक 3 वर्सा सोमारा पुराय जाली। या फाटभेट स्वयंपूर्ण मित्रांक संबोधित करपाक घेतिल्ल्या व्हीसीन ते उलयताले। जल जीवन मिशन, ग्राम सडक, स्वामित्व येवजण तशेंच शेतकारां खातीर वेगवेगळ्यो येवजण्यो तशेंच हेर मळार काम करून गोयची सर्वांगीण उदरगत करपाक सरकाराक येस आयला अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां। माडाची चुट्टां, कट्ट्यो आनी सोण्णां हांचो पिठो करपी मशीन काल गांधी जयंतीच्या मुहूर्ताचेर मडगांवचे आमदार दिगंबर कामत हांचे हस्ते सुरू केले। पणजे महापालिके उपरांत अशें मशीन सुरू करपी मडगांव पालिका ही दुसरी पालिका थारल्या। आता बेगीनूच मडगांवतल्या वेगवेगळ्या प्रभागांत जावपी असो लाकडी सामानाच्या कोयराचो विलो लावपाक अशेंच आनी एक भोवते मोबायल मशीन मडगांव पालिका विकते घेतली आनी ते गाडयेर बसून पुराय शारांत ताचो वापर करतले अशी माहिती कामत हांणी या वेळार दिली। या वेळार मडगांवचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकार, उपनगराध्यक्ष दिपाली सावळ, पालिका मुख्याधिकारी गौरीश शंकवाळकार तशेंच हेर नगरसेवक उपस्थित आशिल्ले। मडगांव शारांत मोठ्या प्रमाणात आडसरां विकतात आणि ताची सोण्णां उघड्यार उडयतात। या कोयराचेर प्रक्रिया करपा खातीर या मशीनाचो वापर करतले असे कामत हांणी सांगले। अलगूज गोवा या संस्थेन कला आणि संस्कृती संचालनालयाच्या पालवान काल फोंडे बासरी वादन महोत्सवाचे आयोजन केले। नामनेचे तबलापटू उल्हास वेलिंगकार हांच्या हस्तुकी अलगूज नाथ या बासरी वादन संगीत महोत्सवाचे उक्तावण झाले। दवळी फोंडेच्या भास्कर सभागरान झाल्या या महोत्सवाचे उक्तावण सुवाळ्याक पंडित उल्हास वेलिंगकार हांच्या बरोबर उद्योजक मोहनदास बखले, कला उपासक अनंत काजरेकर, पंडित तुळशीदास नावेलकर, आयोजक संस्थेचे पदाधिकारी मनोज आमशीकर आणि हेर मानेस हाजीर आशिल्ले। नामनेचे पर्यावरणवादी लोकसंस्कृतीचे अभ्यासक आणि लेखक राजेंद्र केरकार हांचे गोयच्यो नयो आणि मीतकथा या विषयाचेर एक जाहीर व्याख्यान पुराणकथा आणि संस्कृती अध्ययन केंद्र गोवा सीएमएमसी आणि इन्स्टिट्यूट मिनेसिस ब्रगांजाय संस्थेच्या जोड पालवान फाल्यां 4 ऑक्टोबराक सांजे 5 वरांचेर कॉन्फरन्स हॉलान आयोजित केला। गोयच्या आणि पश्चिम घाटातल्या न्यायांचेर तांणी खोलायेन अभ्यास केल्लो असा, ताचो लाभ गोयच्या अभ्यासकांक जावचो या उद्देशान हे कार्यावळ थारायल्या। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो।